योहान अध्याय 5। नंतर एका यहुदी सणासाठी येशू एरुशलेमला गेला। एरुशलेमात एक तळे आहे, त्या तळ्याला लागून 5 पडव्या आहेत होत्या। यहुदी भाषेत त्या तळ्याला बेते जाता म्हणत। हे तळे मेनरे नावाच्या वेशीजवळ आहे। तळ्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत, त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते। कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यामध्ये उतरून पाणी हलवीत असे, आणि पाणी हलविल्यानंतर प्रथम जो त्यात जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे। तेथे 38 वर्ष आजारी असलेला एक रोगी पडून होता। येशूने त्याला तेथे पडलेले पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले। म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले, तुला बरे व्हावयाला पाहिजे का? त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले,
महाराज पाणी हलते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ती नाही। सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की माझ्या अगोदर दुसरा रोगी पाण्यात उतरतो।
मग येशू म्हणाला,
उठून उभा राहा, आपली खाट उचल आणि चालू लाग।
तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला। हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाताचा दिवस होता। म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले,
आज शब्बाताचा दिवस आहे, शब्बाताच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे।
परंतु तो मनुष्य म्हणाला,
ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की तू आपली खाट उचल आणि चालू लाग।
यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले,
तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?
परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते। त्या ठिकाणी बरेच लोक होते आणि येशू तेथून निघून गेला होता। नंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला,
पहा आता तू बरा झाला आहेस, पण पाप करण्याचे सोडून दे, नाहीतर तुझे अधिक वाईट होईल।
नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहुदी लोकांकडे परत गेला। त्याने त्यांना सांगितले की ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे। येशू शब्बात दिवशी या गोष्टी करीत होता, म्हणून यहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले। परंतु येशू यहुदी लोकांना म्हणाला,
माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो।
यावरून यहुदी लोकांचा येशूला जीवे मारण्याचा पक्का निश्चय झाला। ते म्हणाले,
पहिली गोष्ट ही की येशू शब्बाता संबंधीचा नियम मोडतो। दुसरे, देव माझा पिता आहे असे तो म्हणाला, तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो।
परंतु येशूने उत्तर दिले,
मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही। पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो। पिता पुत्रावर प्रीती करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो। हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखविल, तेव्हा तुम्ही सर्वजण चकित व्हाल। पिता लोकांना मेलेल्यातून उठवितो आणि जीवन देतो, तसेच पुत्रही त्याला ज्यांना द्यायला पाहिजे त्यांना जीवन देतो। याशिवाय पिता कोणाचाही न्याय करीत नाही, परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे। देवाने हे अशासाठी केले की लोक जसा पित्याचा सन्मान करतात तसा त्यांनी पुत्राचाही करावा। जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही तर तो पित्याचाही मान राखीत नाही, पित्यानेच पुत्राला पाठविले आहे। मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल। त्याला दोषी ठरविले जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे। मी तुम्हाला खरे सांगतो, अशी महत्वाची वेळ येत आहे, ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे। जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील, आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल। खुद्द पित्यापासून देवापासून जीवनाचा लाभ होतो, म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे, कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे. तुम्ही याचे आश्चर्य मानू नका, अशी वेळ येत आहे की सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कब्रेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील, मग ते आपल्या कब्रेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली ते उठतील आणि त्यांना आनंदकाळचे जीवन मिळेल, परंतु ज्या लोकांनी वाईट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील. मी एकटा काहीच करू शकत नाही, मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे, कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो. जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत, परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत हे मला माहीत आहे. तुम्ही यहोनाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हाला सांगितलेच आहे. माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही, परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो. पेटलेला दिवा प्रकाश देतो तसाच योहान होता आणि तुम्हाला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला, परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहे. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टीवरून हे सिद्ध होते की पित्याने मला पाठविले आहे, आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्षी दिलेली आहे, परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही. तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहत नाही, कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही. तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता, त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला आनंदकाळचे जीवन मिळते असे तुम्हाला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते. तरी तुम्ही आनंदकाळचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता. मला माणसाकडून स्तुती नको, पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हामध्ये देवाविषयी प्रीती नाही हे मला माहीत आहे. मी माझ्या पित्यापासून आलो आहे, मी त्याच्या वतीने बोलतो, परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारित नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. तुम्हाला एकमेकांकडून स्तुती करून घ्यायला आवडते, परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल. मी पित्यासमोर उभा राहून तुम्हाला दोषी ठरविन असे समजू नका. तुमचे चुकते असे मोशेच तुम्हाला म्हणतो आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हाला आशा आहे. जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल, कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.